समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शेन खलु करोति साचारतः गुरोस्मरण पङ्कज भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकाम् अमृतबिन्दुवृष्टिम् च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय
श्री राम। कृपया स्वामी ओळीतच प्रवेश करून घ्यावा। ભગીન માર્ગને આપને લાવે ત્યાં સરખે છે.
પરમહંસ સદગુરુ સ્વામી માધવનાથાય નમઃ. પરમહંસ સદગુરુ સ્વામી મકરંદનાથાય નમઃ. આજે આ નવેમ્બર મહિન્યાતલા તીસરા રવિવાર આપલ્યા સર્વાંચા આવડત્યા કાર્યક્રમાચા म्हणजे સત્સંગાચા असा दिवस. या सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये साधकांकडून जे प्रश्न विचारले जातात, काही एक साधनेच्या अंगाने, परमार्थातल्या संकल्पनांच्या अंगाने आणि न कळत आपल्याला देखील कधीतरी ते प्रश्न पडलेले असतात आणि आपल्याला त्याची उत्तरं मिळून जातात. त्याच्यातून आपण आपल्या साधनेच्या युक्त्या शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आता जी प्रार्थना सद्भक्त अमृताने म्हणली त्याच्यामध्ये आपण स्वामी माधवनाथांचे सत्संग अनुभवलेले आहेत. सुबोध रस जाणवी मिळती यस्य सत्संगम असं वर्णन त्यांच्या सत्संगाचं केलेलं आहे. आज जे प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहू. कामानिमित्त एका पूर्वी अनुग्रहित साधकाची ओळख झाली. पूर्वी नियमित असणारे ते आता मोठ्या कार्यक्रमांनाही येत नाहीत. श्रवणाचाही उत्साह दिसत नव्हता. साधनेचं मी विचारलं नाही. मी कितीही या म्हटले तरी निरुत्सुक वाटले. या गोष्टीने मला धक्का बसला. वाटले माझी साधना श्रवण योग्य भावाने होते आहे ना, ही नुसती सात्विक कर्मोत्तर करत नाही ना मी, असे सद्गुरूंबद्दल निरुत्सुक आपण कधी होऊ नये असे मला वाटते. हे असे कधीच होऊ नये यासाठी काय करू, काय खबरदारी घेऊ. आपला शब्द स्वामीजींनी उल्लेख हा प्रश्न ऍड्रेस केलेला आहे. आपला शब्द फक्त वरून जातोय आत पोचतच नाही असे कधी होऊ नये. म्हणून साधक म्हणून आम्ही साऱ्यांनीच काय करावे, कृपया सांगावे आणि असे वाईट होऊ नये हा आशीर्वाद मागतो. अतिशय तळमळीने असा हा प्रश्न विचारलेला आहे. उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो. मनामध्ये कधीही दुर्बुद्धी तो मना कदा उपजे नारायण अशी प्रार्थना तुकाराम महाराजांनी देखील पंढरीनाथांकडे केलेली आहे. केंद्रापासून दूर जाणं, सद्गुरूंपासून दूर जाणं, मनामध्ये विकल्प येणं या गोष्टी कधीही घडू नाहीत असं आपल्याला निश्चित वाटत असतं. आणि त्यांना जे एक दुसरे साधक भेटले आणि त्याच्यातून स्वतःकरता बोध घ्यावा असं वाटलं, ही खूप अतिशय चांगली अशी गोष्ट आहे. आपण काही वेळेला केंद्रामध्ये जो येत असतो येतो आणि जातो, एक आपलं रुटीन असं होऊन जातं. कभी कभी असे जेव्हा प्रसंग असे जेव्हा काही उदाहरण समोर येतात तेव्हा अंतर्मुख व्हायला होतात. याच्यातून अंतर्मुख हे साधक ज्यांनी प्रश्न विचारलेले आहे ते झालेले आहेत हे खूप अतिशय स्वागतार्ह उत्तम अशी गोष्ट आहे. आणि यानिमित्ताने आपण देखील अंतर्मुख व्हावं, निश्चित अंतर्मुख व्हावं की आपण जे श्रवण करतो आहोत ते त्यांनी म्हणलं तसं खरोखरच आपल्या आत जातंय ना, कनिष्ठच वरून चाललेलं आहे. जसं काय म्हणतात नर्मदेतले गोटे वरून पाणी आहे वाहून चाललंय तो दगड तसाच आहे, तसं तर होत नाही ना. आपल्या प्रकृती बदल आपल्यामध्ये होतो आहे ना, आपल्याला साधनेविषयी संवेग आपल्या अंतःकरणामध्ये आहे ना, अशा प्रकारचं अंतर्मुख होऊन आपल्यालाच आपण प्रश्न विचारणं हे कधी कधी खरोखरच आवश्यक आहे. आणि त्याच्यातून आपल्याला योग्य तो बोध घेऊन आपल्या साधनेला एक संवेग निर्माण होणं, आपल्यामध्ये ज्या तळमळीने आपण इथे यायला लागलो, ज्या एका उत्साहाने ज्या एका तरलतेने आपण परमार्थाची साधना करायला लागलो, ते तसंच आहे ना, ते कमी तर झालं नाही ना, असं आपण आपल्याला विचारणं हे खूप आवश्यक अशी गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला हे असं का होतं असं जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती खूप उत्साहाने इथे यायला लागते, अतिशय रेग्युलर अतिशय नियमित श्रवणाला येत राहते आणि एकाएकी तिचं कमी कमी होऊन येणं बंद होत, असं का होत? आपण त्या व्यक्तीच्या बाबतीत शोध घ्यायला जाऊ नये हे आपण पहिलं पाळावं. त्यांनी तसं केलं देखील नाही, तर त्याच्यातून आपण अंतर्मुख व्हावं हे अभिप्रेत आहे. बऱ्याच वेळेला या गोष्टीला आपल्या मनात येणारे विकल्प हे कारणीभूत असतात. विकल्प सद्गुरूंबद्दल येऊ शकतात, विकल्प साधनेबद्दल येऊ शकतात, विकल्प आजूबाजूच्या केंद्रामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या साधकांच्या विषयी त्यांच्या वर्तनाविषयी आपल्या मनामध्ये येऊ शकतात. अशा वेळेला आपली भूमिका आपण कशी तयार करायची हे आपण ठरवायला पाहिजे. एक म्हणजे सद्गुरूंविषयी जर विकल्प येत असेल तर तो लगेच झटकावा, त्याला लागू देऊ नये. अगदी साधे काही वेळेला असे विकल्प येतात तर स्वामी माधवनाथांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आता मनामध्ये विकल्प असा होतो की एवढी त्यांनी साधना केली, एवढं ते संप्रदायाचे आधार्य, त्यांना असं का राहावं? हा विकल्प आहे बरं का? आणि असं जर होत असेल, पुन्हा तो विकल्प कुठं कसा वाढतो बघा, असं जर होत असेल, असं जर शारीरिक विकलांगता येत असेल
तर मग परमार्थ करून काय उपयोग आहे? झालं तर मन आपलं इतकं विचित्र असतं की त्या विकल्पाभोवती एक असं संपूर्ण एक जाळं विणून टाकतं आणि त्या जाळ्यामध्ये आपणच सापडतो. केंद्रात हे येतात असं का बरं बोललं असं मनामध्ये विकल्प येतो का जाऊन केंद्रात उपयोग आहे? झालं विकल्प आला असे हे विकल्प आपल्याला या परमार्थ मार्गापासून केंद्रापासून साधनेपासून सद्गुरूंपासून आपल्याला दूर नेत असतात. म्हणून विकल्पांना विकल्प जर आला तिथलं तिथे स्वामी माधवनाथजी असं म्हणायचे की जुरळ घटकावं तसं झटकून टाका. आपल्याला जर अनुभव असेल घरामध्ये मोठी मोठी जर झुरळ झाली आणि रात्रीच्या वेळेला पण पाणी प्यायला म्हणून उठलेलो आहोत किचनमध्ये गेलो आणि एक झुरळ पटकन आपल्या अंगावर आलं तर आपण जसं पटकन त्याला झटकतो नको ते टोचतं. विकल्प देखील आपल्याला मनाला टोचत असत इतकं टोचतो अस्वस्थ करून सोडतो. म्हणून विकल्पाला मुळीच थारा देऊ नये. श्रद्धापूर्वक राहावं. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक साधक केंद्रात येणारा हा आपापल्या परीने साधना करत असतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आपण देखील तसंच चाललेलो असतो. काही गोष्टी आपल्याला जमतात काही गोष्टी जमत नाहीत. तसेच दुसऱ्याच्या बाबतीत देखील काही गोष्टी त्याला जमत असतात काही गोष्टी जमत नसतात. जर जमत नसलेल्या त्याच्या गोष्टींकडे आपलं लक्ष जायला लागलं तर धोक्याची गोष्ट आहे. तिथे आपण सावध राहणं आवश्यक आहे. एकंदरीतच जर आपण आपल्या मनाकडे सावधतेने अंतर्मुख होऊन जर पाहत राहिलो आणि त्याच्यात येणाऱ्या अशा ज्या आपल्याला दूर घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला जर थारा दिला नाही तर याच्यातून आपल्याही सुटका होण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा प्रकारचं घडणं आपल्या बाबतीत होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांची एक सुंदर ओळी आहे. उजू एक निष्ठेच्या वाटी रगडूनी विकल्पाचे काटे अशा तऱ्हेने आपल्याला जावं लागतं. एकनिष्ठेच्या ऐनी हे विकल्पाचे काटे रगडून टाकावे लागतात तर आपल्याला पुढे जाता येईल. म्हणून त्यांनी जे म्हणलंय आणि खरोखरच आपण सद्गुरूंजवळ प्रार्थना देखील करावी जशी तुकाराम महाराजांनी केली. आपण सुरुवातीला पाहिलं की दुर्बुद्धी ते मना कदान उपजो नारायण उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो असं जे त्यांनी म्हणलेलं आहे अशी प्रार्थना देखील आपण सद्गुरूंकडे करत राहावी. आणि स्वाभाविक तुमची कृपादृष्टी आपल्यावर आहे ते आपल्याला सांभाळून मिळत आहेत अशी श्रद्धा आपल्या अंतकरणामध्ये निष्ठा आपल्या अंतकरणामध्ये उत्तरोत्तर जपत जावी वाढवत जावी. याच्यातून त्यांनी जे म्हणले तसं आपल्या बाबतीत निश्चित होणार नाही. हे आपण एक प्रकारे मनाला आश्वासित करत राहावं. आणि मला खात्री आहे की त्यांनी जी प्रार्थना केलेली आहे त्यांनी जो आशीर्वाद स्वामीजींकडे मागितलेला आहे त्या आशीर्वाद स्वामीजी निश्चित कृपाळूपणे त्यांना देणारच.
आत्मदर्शनाचे ध्येय जर डोळ्यासमोर असेल तर साधन निष्काम भावाने कसे होणार, साधनात निष्कामता कशी ठेवावी, अतिशय चांगला असा प्रश्न आहे की भगवंताला सकामतेने भजू नये, काहीतरी आपल्याला पाहिजे म्हणून आपण भक्ती करू नये, आपली साधनं त्याकरता नसावी. समर्थ असं म्हणतात की नाना फळे देवाबाशी आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणे भगवंतासी निष्काम भजावे, निष्काम भजन असावं. जे भगवद्गीतेमध्ये भक्तांचे चार प्रकार सांगितलेले आहेत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, त्याच्यातला आर्त जो आहे तो आर्त हा काही थोडा सकामतीने भजणारा असतो. काही आरती म्हणजे आपल्याला काही मिळावं असा म्हणून तो भगवंताला हाक मारतो. याच्यामध्ये विनोबांनी भक्तांची एक कॅटेगरायझेशन केलेलं आहे. अनेक मानव समाज मनुष्य जे आहेत त्यांच्यामध्ये भक्त नसलेले मेजॉरिटी, त्याच्यामध्ये भक्त असलेले थोडे, त्याच्यामध्ये भक्त जे आहेत ते भक्तांमध्ये सकाम भक्त जास्त, निष्काम भक्त थोडे. आणि निष्काम भक्तामध्ये जिज्ञासू अर्थार्थी असलेले भक्त जास्त आणि ज्ञानी भक्त विरळा, असं त्यांनी एक कसं भक्त असतात त्याचं एक सुंदर असं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आपल्याला जर भक्त म्हणवत असू, आपण भक्ती करतो आहोत असं जर आपण म्हणत असू तर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये पडतो हे आपलं आपण तपासून पाहिलं पाहिजे. आणि जर आपल्या ठिकाणी काही एक सकामता असेल, काही एक मिळावं असं जर असेल तर सकामता जाऊन निष्कामतेकडे आपली कशी भक्ती जाईल याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. अर्थात त्यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये आत्मदर्शनातील ध्येय जर डोळ्यासमोर असेल तर साधन निष्काम कसे होणार, म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की आत्मदर्शनाचे ध्येय असं ठेवणं, आत्मदर्शनाची थोडक्यात म्हणजे कामना ठेवणं, हे देखील सकाम त्याच्यामध्येच येतं की काय. ध्येय आणि कामना हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आत्मदर्शनाचे ध्येय हे कामना होऊ शकत नाही. आत्मदर्शनाचे ध्येय हे साधकाच्या दृष्टीने खरोखरच उत्तुंग दूर असं असलेलं ध्येय आहे. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या साखीमध्ये जसं म्हटलेलं आहे की ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे. खरोखरच आत्मदर्शनाचं ध्येय आहे हे कदाचित या जन्मामध्ये आपल्या हातात येईल की नाही असं वाटावं इतकं सुदूर असं आहे. सद्गुरू आपल्याला आश्वासित करत असतात की याच जन्मामध्ये याची जन्म येण्याची काळे तुम्हाला हे लाभणार आहे, निश्चित लाभेल. पण तुमचा प्रयत्न संवेद किती आहे त्याच्यावर ते देखील अवलंबून आहे.
स्वामी स्वरूपानंद म्हणतात की असं ध्येय असावं कधी नाहता यावे, पण म्हणून सोडून द्यायचं का? काय व नाही हातात येणार, कशाला ठेवायचं असं ध्येय? पण ते म्हणतात की ध्येय भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. आणि असं चालत असताना त्या ध्येयाशी भावातीत असा स्वभाव सहज असा त्या ध्येयाशी आपण तन्मय होऊन जावं. कारण जोपर्यंत ते ध्येयाला शिवायला आपण जात असतो तेव्हा ते दूर दूर जात. टॉल्स्टॉयचं एक वाक्य आहे की ध्येयाला आपण शिवायला गेलं की ते पळालं रे पळालं असं म्हणत जात. तसं ध्येय निश्चित आपलं उत्तुंग असावं, अलीकडचं ध्येय नसावं. जसं असं म्हणलेलं की नॉट फेल्युअर बट लो अँबिशन इज क्राईम. मोठं ध्येय असावं आणि त्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असावं. मोठं ध्येय आणि प्रयत्न कमी असं नको, मोठं ध्येय आहे म्हणून प्रयत्न जास्त असं तऱ्हेचं आपल्या बाबतीमध्ये असावं. म्हणून या प्रश्नाचा जो पूर्वार्ध आहे की आत्मदर्शनाचं ध्येय हे सकामतेमध्ये येत नाही, तर आत्मदर्शनाचं ध्येय हे खरोखर जीवनामध्ये अनुसरण्याची अशी गोष्ट आहे. मग त्यांनी म्हणलं की साधनात पुढचा जो प्रश्न तुम्ही विचारला की साधनात निष्कामता कशी ठेवावी, साधन करत असताना आपल्या अंतकरणामध्ये काही संसारिक बाबतीमध्ये आपल्या साधनेने आपल्याला अपेक्षित तर नाही ना असं आपण निश्चित पडताळा आपल्या आतमध्ये घेत राहा. केवळ भगवंत प्राप्त व्हावा हेच आपल्या साधनेचं उद्दिष्ट असावं. त्याच्यातून आपल्याला काही मान सन्मान असं तर अपेक्षित नाही ना, हे देखील पाहावं. एकदा असं झालं की एका गाढवावरून असे एका उत्तम अशा धर्मग्रंथाची असं घेऊन जात होते आणि जाहीर केलेलं होतं, गाढवाला देखील सजवलेलं वगैरे होतं आणि लोकांना देखील माहिती होतं की असा तरीने हा ग्रंथ आदरपूर्वक समारंभपूर्वक असा घेऊन जाणार आहेत. त्यामुळे लोक दुतर्फा जमा झालेले होते आणि ते जसजसं पुढे जात होत तसं तो मालक जसा त्याला घेऊन जात होता तसं दुतर्फा लोक नमस्कार करत होते, ते गाडव इकडे तिकडे पाहत होत आणि ते जिथे तो ग्रंथ न्यायचा होता तिथे तो प्रतिष्ठित केला गेला आणि तो मालक त्या गाढवाला परत घेऊन यायला लागला. परत घेऊन येत असताना त्या मालकाच्या असं लक्षात आलं की ते गाढव इकडे तिकडे पाहत आहे पण कोणीच काही करत नव्हतं. जो आपल्याला मान किंवा असं जे वाटत असतं ते अतिशय अशा तऱ्हेचं असतं, म्हणून सावध राहिलं पाहिजे. थोडस चांगलं वर्तन आपल्याकडून घडत असलं तर समाज देखील आपल्याला मान्यता देतो, पण ही मान्यता आपल्या ठिकाणी असलेल्या चांगल्या गुणाला असलेली आहे, आपल्याला नाहीये ती. आपण त्यांनी त्याचा अहंकार आपल्यामध्ये निर्माण होत नाही ना हे आपण शोधून पाहिलं पाहिजे.
अशा तऱ्हेने साधनेच्या आड येणाऱ्या या सूक्ष्म ज्या गोष्टी ज्या आहेत सकामतीच्या अंगाने येणाऱ्या त्या सावध राहून आपण पाहणं आणि त्या दूर करणं आणि एका भगवंताच्या विषयी आणि आपल्या ध्येयाविषयी आपण निश्चय असणं हे आपण पाहत राहू अशा तऱ्हेचं आपल्या ठिकाणी निश्चय हो असे आपण सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. हरी आज सद्भक्त सीमा बर्वे अभंग सेवा सादर.
उच्चारिता नाम आनंदले मन आनंदले मन. उच्चारिता नाम आनंदले मन आनंदले मन. दाटले लोचन प्रेमाश्रुनी दाटले लोचन प्रेमाश्रुनी. उच्चारिता नाम आनंदले मन आनंदले मन. घमेजली काया झाली रोमांचित घमेजली काया झाली रोमांचित. थरारे कंपित हो मिया. उच्चारिता नाम आनंदले मन आनंदले मन. कंठ सद्गदित स्तब्ध झाले चित्त कंठ सद्गदित स्तब्ध झाले चित्त. होती विगलित सर्व गात्रे होती विगलित सर्व गात्रे. उच्चारिता नाम आनंदले मन आनंदले मन. स्वामी म्हणती गेले देह मन स्वामी म्हणती गेले देह मन. प्रेमी होता मीन आत्मरूपी प्रेमी होता मीन आत्मरूपी. उच्चारिता नाम आनंदले मन आनंदले मन. दाटले लोचन प्रेमाश्रुनी. उच्चारिता नाम आनंदले मन आनंदले मन आनंदले मन आनंदले मन.
ध्यानामध्ये कधी कधी शांतीचा अनुभव येतो खूप छान वाटते. ध्यानानंतर ती शांती थोडा वेळ टिकते परंतु नाम घेताना कोणता अनुभव येत नाही. नामामध्ये जर आनंद आहे मग त्याचा प्रत्यय त्यावेळेस काय येत नाही. माझ्याकडून रोज नामाचा अभ्यास चालू आहे तो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न असतो. कृपया मार्गदर्शन करावे. सीमाताईंनी म्हटलेला अभंग आणि इथं आलेला प्रश्न हे जसं एखादा इव्हेंट मॅनेजमेंट असावी अभंग त्याला जोडून प्रश्न असं जसं वाटावं तसं योगायोगाने झालेलं दिसतंय. स्वरूपानंद म्हणतात की उच्चारिता नाम आनंदले मन, आणि प्रश्न विचारणारा म्हणतो आहे की नामामध्ये आनंद आहे तर त्याचा प्रत्यय त्यावेळेस काय येत नाही आणि उत्तर मी द्यायचंय. नाम घेताना जेवढी तल्लीनता येईल तेवढा आनंद होतो. नाम घेताना ज्याचं नाम आपण घेतो आहोत तो राम कृष्ण शिव दत्त हरी विष्णू, नाम घेणारा जो नामधारक आहे त्याला नामाच्या आधाराने नाम घेत असताना जो नामी आहे त्याच्याशी एकतानता निर्माण होत होत तो स्वतःला विसरेल आणि फक्त नामी डोळ्यासमोर राहील. ज्याचं नाम आपण घेतो आहोत तोच फक्त डोळ्यासमोर राहील, तोच एक आठवत राहील. तर नाम घेत असताना आनंद होतो याचं कारण राम कृष्ण शिव दत्त हे सच्चिदानंद स्वरूप आहेत. आपण आपल्या जडत्वाच्या बोधामध्ये आहोत, देहाच्या बोधामध्ये आहोत, देहाच्या भावनेमध्ये आहोत. नाम घेत असताना जर अशा प्रकारची एकतानता झाली तर नाम घेणाऱ्याला निश्चित सुख प्राप्त होतं. पण तसं जर होत नसेल तर नामांनी सुख खरंच मिळत नाही. नाम घेतो आहे आणि मनात विचारही अवांतर चालू आहेत, अगदी दोघं नाम घेत असताना देखील एकापाठोपाठ एक नाम चाललेलं आहे तरी देखील आपण विचारात हरवलेले आहोत आणि यांत्रिक पद्धतीने नाम चाललेलं आहे असं जर नाम असेल तर ते कसं आनंद देणार. नाम हे निश्चित आनंद देतं, फक्त एका विशिष्ट तऱ्हेने घेण्याची आवश्यकता आहे. नामामध्ये आनंदाचा प्रत्यय आल्याखेरीज राहतच नाही. रोज नामाचा अभ्यास चालू आहे म्हणजे कसा चालू आहे हे माहीत नाही. एखाद्या वेळेला व्यवस्थितही चालू असेल, पण व्यवस्थित चालू असेल तर असं होताच कामा नाहीये. आपण थोडा वेळ नामच घेऊया. आपण डोळे मिटून शांत बसू. निर्विचार बसण्याचा विचार उठू न देता बसण्याचा निश्चय करू. एक मिनिटभर आपल्याला तसं बसायचंय, कुठलाच विचार नको. भूतकाळपासून आतापर्यंत जी जी कर्म घडलेली आहेत, बोलणं चालणं झालेलं आहे, त्याचे बरे वाईट संस्कार किंवा ओझ आपल्या मनावर चित्तावर आहे ते फेकून द्या, ते नाकारा, मोकळे मोकळ्या वृत्तीचे असे व्हा। आपल्या चेहऱ्याचे स्नायू अतिशय सैल असू देत, भुवई ताणलेली नको, कानशील कपाळाचे स्नायू, गाल तर खाली ओघळलेले अजिबात कंट्रोल नको, खालचा जबडा खालच्या दिशेने, ओठ मिटलेले, दात एकमेकांपासून विलग, कसलाच तणाव नाही, कर्माचा नाही, स्मृतीचा नाही, अजून अजून सैल। अजून पूर्ण रिलॅक्स, डोळे सहज मिटलेले, आवळून धरू नका, नापुडीपाशी आपल्या श्वासावर लक्ष ठेवा, श्वास बाहेर जाताना समजू देत, आत येताना समजू देत, नेहमीच श्वसन, पण सजग राहा। चिंतन करा की नाम हे परब्रह्म स्वरूप, आनंद स्वरूप, ज्याचं नाम आहे तो, आपण श्रीराम जयराम जय जय राम नाम घेऊ, तो आनंद रूप, प्रगट रामाचे निशाण, आत्मा राम आनंद घन, तो आत्मा राम आहे म्हणजे आपल्या आतही आहे, बाहेर ही प्रगट आहे, तो चराचरामध्ये भरलेला आहे, विश्वंभर विद्यमान आणि सर्व काळी असणारा आहे, अविनाशी। म्हणून राम नाम घेत असताना जर योगायोगानी आपला मुलगा भाऊ कोणी नातेवाईक राम नामाचा असेल, आपण परमात्म्याचं नाम घेतो आहोत हे लक्षात ठेवा। जो चराचरामध्ये प्रगट आहे, माझ्या हृदयात आत्म्याच्या अंगानी जाणीवेच्या अंगानी त्याचाच निवास आहे, असा आनंद घन म्हणजे आनंद, गणिताच्या भाषेत आनंद वर्ग आणि आनंद घन, तसा निखळ केवळ आनंद नाम आनंद रूप राम परमात्मा आनंद रूप नाम घेणारा मी जीव आत्मा राम आहे त्यामुळे जणू रामच रामाचं नाव घेतो आहे आत्मा रामच परमात्म्याचं स्मरण करतो आहे नामाच्या सहाय्याने अवांतर कुठलाही विचार नको श्री राम जय राम जय जय राम नामाचा आनंद आत्मारामाचा आनंद आणि परमात्म्याचा आनंद हे एक करून एक किंचित काही क्षण थांबायचं त्याचा अनुभव घ्यायचा आणि पुढचं नाम श्री राम जय राम जय जय राम 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 अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप रामाशी एकरूपता आणि पुढचं नाम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम नाम आनंद रूप नाम घेणारा नामधारक आनंद रूप ज्याचं नाम घेतो आहे तो राम आनंद रूप जसे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तुमच्या हृदयाकडे लक्ष द्या श्री राम जय राम जय जय Thank you.
श्री राम जय राम जय जय राम Hari 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 Swami Hari Hari डोळे उघडायला हरकत नाही. नाम घेताना सुख झालं नाही असं होऊ शकत नाही असं कसं येईल. नामस्मरण हे इतकं बलवत्तर साधन आहे की तुम्ही थोडी तुम्हाला आलेली व्यग्रता संकल्पाने झटकून टाकावी, शांत व्हावं, सगळ्या विश्वाचं कल्याण इच्छावं. लक्षात घ्यावं की नाम घेणारा आनंदरूप आहे. मुळातच शास्त्रांच्या म्हणण्याप्रमाणेच परमात्मा आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. नाम हेही परमात्म स्वरूप आहे, सच्चिदानंद आहे. आणि नामामध्ये मग्न होऊन राहावं. राम नाम सब कोई कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वह नाम कुछ और. असं म्हटलेलं आहे. आपल्याला त्या नामाबद्दल एकतर कल्पना नसते, पण केंद्रात विचारलेला प्रश्न आहे, कल्पना आहे तरी देखील काहीतरी राहत आहे करताना. एवढंच, काहीतरी घडत नाहीये, काहीतरी करता येत नाहीये. एवढंच, जर तेवढी उणीव दूर साधली तर नाम हे आनंद किंवा शांती किंवा समाधान देणारच आहे असं होऊ शकत नाही. स्वामीजी जर असते तर स्वामीजी म्हणाले असते की कोण म्हणत नाम अशा प्रकारे आनंद देतच नाही. जसं एका कीर्तनकारांनी कीर्तन केलं गोंदवल्याला महाराजांच्या समोर, आणि कीर्तनाची सांगता करताना पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा, पतित पावन नव्हेसी म्हणोनी जातो माघारा, असं गीत गायलं. तेव्हा महाराज तर त्वेषाने उठले. त्यांनी आपलं उपरण कमरेला बांधलं आणि कोण म्हणलं तो पतित पावन नाही असं म्हणून तिथे एक तासभर कीर्तन केलं. त्याच्या तिथून विन्मुख कोणी आजपर्यंत माघारी नाही गेला. आता नाम घेत असताना कोणते संसाराचे विचार आले, कोणती व्यग्रता खिन्नता दुःख अडचणी कशाचं स्मरण झालं. उलट, नाम हे सुखाचं साधन आहे, त्यामुळे असं होऊ शकणार नाही. आणि आपण तसे 15 मिनिटं देखील जेमतेम अशा प्रकारचं नाम घेतलं, जर असंच मी सांगत राहिलो असतो तासभर, तर अशी समाधीतुल्य स्थिती होऊन गेली असती, कित्येकांची अगदी निमग्नता आली असती. असं असल्यामुळं असं होणं शक्य नाही. नाम घेतो आणि आनंद होत नाही असं होऊच शकत नाही. जर होतच असेल तर काहीतरी आपलं करायला चुकतंय, कोणती तरी भावना राखायला चुकतीय, तेवढी आपण दुरुस्त करू. नामामध्ये काही खोट नाही. चांगली गोष्ट म्हणजे ते म्हणतात ध्यान करताना शांतीचा प्रत्यय येतो. हे किती चांगलं आहे. इथं ध्यान जास्त बोललं जात असल्यामुळे एखाद्याला ध्यानाची आणि रोज ध्यानाला ते बसत असतील त्यामुळं ध्यान त्यांना जमून गेलं असेल. पण एक साधना जमली की सगळ्या जमल्या लक्षात घ्या, आपोआप जमतात. ध्यानाची साधना जर जमली तर एकाग्रतेने आणि वन पॉइंटेड अटेन्शन असं नाम घेणं सोपं जातं. कारण व्यग्रता घालून देण्याचा उपाय हा ध्यानामध्ये आहे. त्यामुळे नाम घेत असताना देखील मग विचार उठणं वगैरे काही संभवत नाही. कारण आधीच ध्यानाच्या प्रयत्नांनीच वर्षानुवर्ष रोज विचाराला घालवण्याचा अभ्यास केलेला असतो, त्यामुळे तो प्रश्नच नसतो. आता फक्त नाम चित्तामध्ये ठसवायचं एवढाच प्रश्न असतो. म्हणून तसं ध्यान आणि नाम, योगाची साधना आणि नामाची साधना या देखील अगदी बरोबर जाणाऱ्या आणि एकमेकांना उपकारक अशाच राहतात. हे ध्यान करणारे असल्यामुळं त्यांना जे नामात मिळत नाही सुख असं म्हणतात तर त्यांना निश्चित मिळेल असं मी खात्रीने सांगतो. हरी ओम तत्सत. हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक निवेदन मी करतो.